दुसरे इतिहास अध्याय 26. अमस्याचा पुत्र उज्जिया याला यहुदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जिया तेव्हा 16 वर्षांचा होता. उज्जियाने एलोत नगर पुन्हा बांधून काढले आणि यहुदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना. उज्जिया 16 वर्षांचा असताना राजा झाला. पुढे त्याने यरुश्लेमेवर 52 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या, ही यरुश्लेमेची होती. उज्जियाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपला पिता अमस्या याच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुकरण केले. जखऱ्याच्या हयातीत उज्जियाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले. उज्जिया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जियाचे कल्याण केले. उज्जियाने पलिष्ट्यांबरोबर युद्ध केले. गत, यबने व अश्दोदचे कोट पाडून टाकले. अश्दोदजवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जियाने नगरे वसवली. पलिष्टे गुरबालमध्ये अरब आणि मौनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जियाला सहाय्य केले. अम्मोनी लोक उज्जियाला कर देत असत. उज्जियाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोचली. यरुश्लेमामध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो. तेथे उज्जियाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली. वाळवंटातही त्याने टेहळणी बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरेच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या देखरेखीसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जियाला शेतीची आवड होती. उज्जियाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. इएल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी, हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकाच्या हाताखाली हे दोघेजण होते. इएल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळीटोळीने लढाईवर जाई. सैन्यात एकंदर 2600 प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत. शत्रूवर तुटून पडणाऱ्या 307,500 वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात. या सर्व सेनेला उज्जियाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली. काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेले यंत्रेही उज्जियाने यरुश्लेमामध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोपऱ्यांवर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जिया फार प्रसिद्ध झाला. उज्जियाचे नाव त्यामुळे सर्व दूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला. पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी परमेश्वराचे 80 धैर्यवान याजक त्याच्या पाठोपाठ तिथे गेले. त्यांनी उज्जियाची चूक दाखवून दिली. ते त्यास म्हणाले, उज्जिया, परमेश्वरास धूप जाळणे हे तुझे काम नव्हे, तू ते करू नकोस. अहरोनाचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही. पण उज्जियाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूप पात्रे होती. याचकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले. मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जियाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जियाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जियाही लगेच चालता झाला. राजा उज्जिया कुष्ठरोगी झाला. परमेश्वराच्या मंदिरात त्यास मज्जा होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करू लागला. उज्जियाची इतर सर्व कृत्ये अमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इथपर्यंत लिहिलेली आहेत. उज्जिया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजासाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्यास पुरले, कारण तो कुष्ठरोगी होता. उज्जियाच्या नंतर त्याचा पुत्र योथाम राजा झाला.